सत्संग म्हणण्याची प्रथा स्वामी मातानाथांनी त्यामध्ये अशी प्रश्नोत्तर जर का मधून अजून होत राहिली तर श्रोते आणि वक्ता यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण बरेचदा प्रवचनाची घटनी अशी असते की त्याच्यात प्रश्न निर्माण जरी झाले तरी विचारायची प्रवचनांमध्ये प्रवचनकार जे सर्व बोलतो ते मुकाट्याने श्रोत्यांना ऐकायला लागते त्याच्या मनात श्रवण चालू असताना कदाचित शंका उपस्थित होऊ शकतात त्याचा परामर्श नाही घेतात म्हणून स्वामीजींनी या सत्संगाची योजना असं लक्षात आलं की सत्संगाचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाने श्रोत्या वक्त्यांमध्ये एक विलक्षण एकतानाचा निर्माण श्रोत्यांना या काही खचक होता त्यावर अधिक विवरण हवं असतं ते मिळतं आणि वक्त्याला सुद्धा निश्चित श्रोत्यांच्या कल्पना काय आहे श्रोते कुठल्या भूमिकेतून ऐकता आहे याचा सुद्धा अनुभव आणि यासाठी हा सत्संगाचा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरतो स्वामीजी आपल्या एका प्रवचनात ऐकले होते की ध्यानाने जी पकड होते तर नामाने चित्त शुद्धी घडते त्याचा नेमका अर्थ काय तसेच अग्रबुद्धीने आत्मज्ञान व्हायला कशी मदत होते यावर कृपया मार्गदर्शन प्रत्येक माणसाला अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणामध्ये मन आणि बुद्धी अशा दोन संस्था कार्यरत आहेत असं आपल्या शास्त्रकारांचं सांगणं आहे मन म्हणून वेगळं बुद्धी म्हणून वेगळी अशी दाखवता येत जरी नसली तरी ही दोन कार्य आपल्या आत घडताना मात्र आपल्याला निश्चित करा मन हे एक प्रकारे विचारांचा खंड न पावणारा न थांबणारा असा एक प्रभाग असतो इनसेसंट फ्लो ऑफ थॉट्स आणि बुद्धी जी असते ती चंचल नसते इतकी प्रवाही बुद्धीमध्ये जास्त स्थैर्य असत आणि मनात येणाऱ्या सगळ्याच विचारांचा परामर्श बुद्धी घेईल असं नाही जे ठळकतील उमटलेले जे विचार असतात त्या विचारांच्यावर बुद्धी चिंतन करते निवारा करते निश्चय करते बुद्धी ही निश्चयात विकार आहे मन हे प्रवाही आहे आणि हे सगळे आपल्याला सतत जाणवत असत तेव्हा पण पारमार्थिक साधना करतो तेव्हा आपण असं म्हणू की आपण आत्मदर्शनाच्या इच्छेनं प्रेरित होतो त्यावेळेला आपल्या देहाचा मनाचा बुद्धीचा सगळ्यांचाच वापर आपल्याला करावा लागतो कारण आपल्याला प्राप्त झालेली जी अवजारं आहेत ती एवढीच आपल्याकडे असलेली इन्स्ट्रुमेंट एवढीच आहे आपल्याकडे मन आहे आपल्याकडे बुद्धी आहे आणि आपल्याकडे एक आहे आचार्यांनी अंतःकरण चतुष्कयामध्ये चित्त नावाची अजून एक संस्था सांगितलेली आहे मन आणि बुद्धी यांच्या सांध्यावर आहे चित्तामध्ये चिंतन घडत जसं मी मगाशी सांगितलं एखादा ठळक विचार त्या ठळक विचार याचा अर्थ याचं जास्त पुन्हा पुन्हा वारंवार चिंतन ते ज्या ठिकाणी होतं आपल्या अंतःकरणामध्ये ज्या पद्धतीने होतं त्याला चित्त असं म्हणतात. आपले प्रश्न मन आणि बुद्धी याविषयीच विचारलेला आहे. साधना करायला लागलो आपण आत्मदर्शन प्राप्त व्हावं परम समाधान प्राप्त व्हावं परम शांती प्राप्त व्हावी अशा जिज्ञासेने जेव्हा आपण प्रयत्न सुरू करतो त्यावेळेला आपल्या मनाचा आणि बुद्धीचा आपल्याशी एक मोठा सामना करतो. आपण डोळे मिटून ध्यानाला बसतो तर आपलं मन विलक्षण कार्यरत आणि डोळे उघडे ठेवताना जितकं नसावं तितकं डोळे बंद केलेले असताना कार्यरत झालेलं आपल्याला जाणवतं आणि अनेक विचार काठी वाटी वेगानं असे आपल्या मनामध्ये येत राहतात. चित्तशुद्धीच विचारलेलं आता मनाला विचारून पण बरं झालं मन चित्त आणि बुद्धी सगळं सांगितलं त्या विचारांमध्ये सुद्धा जेव्हा मनात अनेक विचार येत असतात त्या विचारांमध्ये सुद्धा असं लक्षात येतं की काही विचार आहेत ते पुन्हा पुन्हा येतात फिरून फिरून येतात आणि एखाद्या विचारावर आपण स्थिर होतो आणि त्याचं चिंतन करायला लागतं. सगळ्याच विचारांवर कुठलाच एखादा विचार असतो कधी बातमी वाचलेली असेल अनेक बातम्या वाचलेल्या असतील किंवा ऐकलेल्या असतील त्याच्यातली एकच बातमी आपला वेळ येते आणि त्याचं आपण पुन्हा 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 चिंतन करायला लागतो चित्त असतं. आणि आपण ध्यानात तर असं ठरवलेलं असतं आपल्याला असं सांगण्यात आलेलं असतं की ध्यानामध्ये आपण साक्षी व्हायचं आहे आपले डोळे मिटून ध्यानाला बसल्यानंतर आपल्या विचारांकडे साक्षीत्वानं पाहायचं आहे. विचारांचा अर्थ वृत्ती वृत्तींच साक्षी आपल्या मनात जो विचार उठतो त्या विचाराचा जर का आपण साक्षी असू तर त्या विचाराला प्रतिविचार आपण निर्माण करणार नाही त्या विचाराचं जास्त चिंतन आपण करणार नाही त्या विचारापासून स्वतःला वेगळे करणार कुठलाही विचार असेल चांगला वाईट आपल्याला उत्तेजित करणारा आपल्याला दुःखी करणारा कुठलाही असेल जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की त्या नामावर आपलं मन एकरूप करत नाम घेत असताना ते नाम अशा रीतीनं घेतलं जावं की ते नाम हीच आपली वृत्ती असत मनात दुसरी कुठली वृत्ती नसावी मनात दुसरा कुठला विचार नसावा आणि अशा रीतीने जर नाम घेतलं तर ते नाम हे ध्यानाच्या योग्यतेचं ठरत कारण त्या नामामध्ये आपल्या मनातल्या वृत्ती क्रमशः हळूहळू कमी होत जातात विचार कमी होत जातात आणि आपण सतत त्या नामस्मरणाच्याच अवलंबनामध्ये राहतो त्या नामस्मरणाच्याच अनुसंधानामध्ये राहतो. एवढं सगळं सांगितल्यावर आता प्रश्न असा आहे की स्वामीजींच्या प्रवचनात असं ऐकलं होतं आपण की ध्यानानं बुद्धी अग्र होत आणि नामानं चित्त शुद्धी करत हे नक्की काय होत ध्यानाची बुद्धी अग्र होते म्हणजे काय होत बुद्धी म्हणजे काय आपण बघितलं आता ती बुद्धी जेव्हा निश्चयात्मक नसते तेव्हा ती बुद्धी दाना वाटांनी जायलाच हवं. कधी कधी आपण जर का अभ्यास करत असू शाळेतला किंवा कॉलेजमधला तर असं लक्षात येतं आपण एक वाचायला बसतो तर आपल्याला वाटतं हे नको दुसरं वाचायला बसतो की वाटतं तिसरं बघ अशा रीतीने बुद्धी अनेक वाटांनी जेव्हा जायला लागते तेव्हा तिचा जो अणकुचीदारपणा जो आहे तिचा जो पिन पॉइंटेडनेस आहे बुद्धीचा तो गमावला जातो आणि ती बुद्धी अनेक विघ्न वाटतात ती एकविधता नाही. ध्यान करत असताना आपल्याला असं सांगितलंय की आपण कुठलाच विचार करायचा नाही ध्यान करत असताना आपल्याला असं सांगितलंय की विचार करायचा नाही असं सुद्धा म्हणायचं नाही किंबहुना त्या विचारांकडे आपल्याला साक्षीपणे फक्त बघायचं विचार येऊ देत आपल्या न्यायाने आपल्या मार्गाने ते पण आपण त्या विचारांकडे पाहणार आहोत फक्त आपण त्याचे साक्षी म्हणू विचारांकडे जसे आपण साक्षीत्वानी बघायला लागतो त्याचा नकळत परिणाम आपल्या बुद्धीवर, कारण आपलं साक्षीत्व हे सुद्धा आपल्या बुद्धीचंच एक अंग आहे. कारण आपण समजावून सांगत असताना स्वतःला की मी साक्षी आहे. आपण बसलो आणि लगेच साक्षी झालो असं कुठे होतं? असं एखाद्या दिवशी घडलं तर फार आनंद होतो. आपण बसतो, विचार येतात, मग आपल्यातला आपला जो साक्षी असतो तो सांगतो अरे तू विचार नाही करत, ध्यान करतो विचार असतो. आपण पुन्हा साक्षी होतो, मग पुन्हा विचारांमध्ये असतो आणि हा खेळ आपल्या ध्यानामध्ये चालू करतो. बुद्धी अग्र होत जाते, याचा अर्थ असा की ती बुद्धी स्थिर होत जाते सगळ्यात पैकी घेतात. आणि मग त्या बुद्धीला परमात्म्याचं ज्ञान होण्याची हळूहळू क्षमता येणार. परमात्मा बुद्धीच्या पलीकडे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे, ते नक्की आहे. किंवा बुद्धी हे परतस्तू साधा असं गीतेने सांगितलं. उपनिषदांनी असंही सांगितलं की दृश्यते तू अग्र या बुद्धीला सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी. अग्रबुद्धी, अग्रबुद्धी म्हणजे अशी बुद्धी नाही की शाळेत पहिला नंबर आणत ही असू शकते, पण पहिला नंबर येणाऱ्यांची फक्त अग्रबुद्धी होईल असं नाही. बुद्धी अग्र याचा अर्थ की परमात्म्याचं ग्रहण करायला तेवढी सरळ व्हायला लागते. साक्षीत्व ही तर खूप सरळ अशी एक बाब आपल्या साधनेमध्ये असते. कधी साक्षीत्व आपल्या हातातून निसटून जाईल सांगता येत नाही. एखाद्या विचारांचा इतका मोठा लोंढा येतो की आपण संपूर्ण बुद्धी जशी तरल 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 सम होत जाते साधना करत असताना, तेव्हा त्या बुद्धीचं साक्षीत्व अधिकाधिक गोचर होत, अधिकाधिक प्रगाढ होत जात. आणि अशी जेव्हा बुद्धी होते तेव्हा तिला अग्रबुद्धी असं म्हणतात. कारण तीच बुद्धी जेव्हा द्रष्टा आणि दृश्य असं जेव्हा नातं विकसित झालेलं असतं, विचारांकडे पाहणारा जो साक्षी म्हणजे द्रष्टा आणि विचार म्हणजे दृश्य असं जे नातं विकसित झालेलं असतं, ते विचार जसे जसे कमी होतात साक्षीत्वामुळे, त्यावेळेला द्रष्टा सुद्धा काही काळ जेव्हा विचार नसतात त्यावेळेला द्रष्टा सुद्धा दृश्य जेव्हा नसतं तेव्हा त्या दृश्याच्या सापेक्षा असलेला द्रष्टा सुद्धा नाही. हे सगळं ग्रहण करण्याची क्षमता त्या बुद्धीमध्ये प्राप्त करायचं असतो. ज्याला म्हणतात बुद्धी अग्र होत नाही. बुद्धी अग्र होण्याचं अजून एक लक्षण असत की आपण त्याचे बरेच जण ज्ञानेश्वरी वाचतो, आपण दासबोध वाचतो किंवा ऐकतो. आपलं ग्रहण जे बुद्धीचं आहे, कारण बरंच जे ग्रहण असतं सिद्धांतांचं प्रमेयांचं ते बुद्धीनी होत असत. ही ग्रहण क्षमता आपली जी आहे, ग्रहणशीलता जी आपली आहे, ती हळूहळू क्रमशः विकसित व्हायला लागते, तिचा विकास व्हायला लागतो. आपण 5 वर्षापूर्वी एखादी ज्ञानेश्वरीच्या ओळीवर चिंतन केलं असेल आणि आज केलं तर आपल्या चिंतनामध्ये दर्जात्मक गुणात्मक फरक झालेला असतो, क्वालिटेटिव्ह डिफरन्स झालेला असतो. सुधारणा बुद्धी अग्र होण्याचं एक अजून लक्षण. आणि बुद्धी अग्र होण्याचं अजून एक महत्वाचं लक्षण असं की तिचा निश्चय पक्का होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर कवी वापरली, त्याचं म्हणतात की हेची एक पाती येर पाघवेची भांती ऐशी निपुरेची मती मेरू. मेरू म्हणजे स्थिर, मेरू हे स्थिरतेचं लक्षण. ते म्हणतात की बुद्धीचा असा निश्चय होतो की हेच एक आहे, हेच म्हणजे हेच जे आपण आता साधना करतोय, ज्याचा आपण आता ध्यास लावून घेतलेला आहे, हेच जाणणं महत्वाचं आहे, हेच पुन्हा पुन्हा लक्षात घेणं महत्वाचं आहे, हेच आपल्या पचनी पडणं महत्वाचं आहे. आणि बाकीचं आपण खूप ज्ञानांमध्ये जर का फिरत राहिलो तर ती भ्रांती देते. अखेरीस ती भ्रांती बोलत आहे, शेवटी त्याच्यातलं भ्रांती निर्माण होती. अति गिर आघवेची भ्रांती ऐशी निकुरेची नव्हती निकराने. म्हणजे बुद्धीचा असा पक्का निश्चय होता, बुद्धीचा गडबडीत निश्चय आणि पक्का निश्चय याबद्दल मी सांगायला नको, आपल्याला माहिती असा असतो. मला एकानी बोलवलं एका कार्यक्रमाला की त्याला म्हणलं मी नक्की प्रयत्न करतो. तो म्हणलं तू नक्की प्रयत्न करतो म्हणजे मी येणार नाही. मी येतो असं तो म्हणजे नक्की प्रयत्न करतो म्हणजे मी येईन किंवा नाही म्हणजे बुद्धीचा निश्चय गडबडीत. निश्चय होत जाणं म्हणजे याचा अर्थ ती अग्र होत जाणं. तिला ती प्रमेय उघडल्या जाणार. तिच्यामध्ये साक्षित्व धारण करायची क्षमता आहे आणि नामानं चित्त शुद्धी करत. चित्त ही चिंतनाची संस्था आहे. आपल्याला चित्तात चिंतन चिंतन कशा प्रकारे होतं कशाही प्रकारे होतं त्यातला एक प्रकार असा की सध्या आपला एक अगदी जवळचा मित्र आहे आणि त्याच्याशी आपला कालच एक संवाद झाला आणि आतापर्यंत आपल्या मैत्रीत काही अडचण नव्हती पण आज काल जो संवाद झाला त्या संवादाने मी विचार करायला लागलो चिंतन करायला लागलो तर माझ्या असं लक्षात आलं की हा काहीतरी बरोबर नाही बोलत आहे काहीतरी गडबड झाली याच्या भागामध्ये असं मला वाटायला लागतं. मग मी त्याच्यावर चिंतन करायला लागतो आणि मग मी अशा एका निष्कर्षामुळे अखेरीत येतो की माझा मित्र पूर्वीसारखा नाही आहे बदललाय. आपला निष्कर्ष खरा का खोटा आपल्याला माहित नाही आपण त्याची खातरजमा करायला जात नाही पण आपला निष्कर्ष आपण काढून मोकळा होतो. चित्त हे आपल्याला एका निष्कर्षामुळे घेऊन जात असत. चित्त शुद्धी याचा अर्थ त्या चित्तामध्ये मलिनता कमी कमी होत जाते. दुसऱ्याशी बोलल्यानंतर त्याच्यामध्ये कुठला तरी दोष आपण काढलाच पाहिजे असं जे पूर्वी वाटत होतं ते आता हळूहळू करतो. एखादी व्यक्ती असेल एखादी वस्तू असेल एखादी परिस्थिती असेल त्याच्याकडे पाहण्याचा एक वितळ दृष्टिकोन एक निकोप दृष्टिकोन असा आपल्यामध्ये विकसित होतो. कारण हे सगळं चिंतनावर अवलंबून असतं. आपण एखाद्याशी जो संवाद साधत असतो तो आपल्या चिंतनावर आधारित असतो. आपण असं ठरवलेलं असतं आपल्या चित्ताने एक लेवल मारून ठेवलेलं असतं की हा मनुष्य आहे ना हा जरा लोभी माणूस आहे आणि मग मी त्याच्याशी तो लोभी आहे अशाच दृष्टीने बघत. चित्तशुद्धी जर का आपली होत असेल तर तो लोभी आहे असं जाणून परत आपलं मन त्याच्याशी त्या त्या संवादामध्ये नेणचं झालं त्याची परछाया आपल्या वर्तनावर आपल्या विचारांवर नको पडायला. आपण आधी जे ठरवलेलं आहे त्याची परछाया आपल्या चित्तशुद्धीचं अजून एक लक्षण असं की आपल्या अंतःकरणामध्ये संतांविषयी संत वाङ्मयाविषयी खूप नाजूक भाव निर्माण व्हायला लागतो. खूप प्रेमभाव निर्माण व्हायला लागतो. आपल्या अवतीभोवतीचे जे साधक असतील त्यांच्याविषयी सुद्धा आपण अधिक सतर्क व्हायला लागतो. आपण त्यांच्याविषयी अधिक प्रेमळ व्हायला लागतो कंपॅशनेट व्हायला लागतो. आपण जर का साधना करत असू आपण जर का नाम घेत असू आणि चित्तशुद्धी फक्त नामाने होते असं नाही ध्यानाने सुद्धा होते नामाने करतो. कारण नाम घेत असताना वृत्ती लयाला जातात बाकीच्या आणि त्या नाम घेणाऱ्याशी नाम आणि नामी यांची एकरूपता होते. नामाचं जे अंतिम लक्ष आहे ते असं आहे की नाम नामी आणि नामधारक यांचं ऐक्य व्हावं म्हणजे तो परमात्मा स्वरूपच होतो ज्याचं नाम घेत असतो ते. आणि मग असं जर का नाम आपण घेत राहिलो तर आपल्या मनामध्ये जी पुन्हा पुन्हा उच्चारण्याची गडबडता असते तो गरुडपणा कमी कमी होत असतो. चित्त शुद्ध होणं म्हणजे सगळा गाळ घट्ट तळाशी त्यासाठी प्रवास मोठा आहे थांबायला लागतं पण हे अगदी सूक्ष्मतेने घडत असत. त्याचा नेमका अर्थ चित्तशुद्धी अगदी मी सगळा पूर्ण सांगितला असं नाही म्हणणार पण बुद्धीची अग्रता आणि चित्ताची शुद्धता या दोन गोष्टी साधकांसाठी जणू निकषच आहे. साधने आपल्याला बाहेरून कोणाकडनं प्रशस्तीपत्रकाची गरज नसावी. आपल्या आजच आपल्याला ही सराहना करता यावी की निश्चित आपल्या बुद्धीची आज अग्रतेचं असतं काय चाललं आणि आपल्या चित्ताच्या शुद्धतेचं चित्ताच्या निर्बलतेचं काय चाललं हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि अशी अग्रबुद्धी जर का झाली तर त्याच्यात आत्मज्ञान होणं हे क्रमप्राप्त आहे. एष सर्वेषु भूतेषु गृहोत्मा अन्न प्रकाश परिषद असं म्हणतं, या प्रत्येक भूताच्या अंतस्थ प्रत्येक भूताच्या अंतरी एक गूढ परमात्मा आहे. एष सर्वेषु भूतेषु गृहोत्मा अन्न प्रकाश, आणि तो तसा प्रकाशित होत नाही. आपल्याला प्रकाशित ती व्यक्ती होत, तिचा रंग रूप, तिचे कपडे, तिचं वर्ण, तिचं वागणं, तिचं बोलणं, हे सगळं प्रकाशित. आणि त्याच्या आत शिरायची युक्ती म्हणजे बुद्धी अग्र होत, दृश्यते तू अग्र या होत. बुद्धीला चित्त म्हणजे काय, डोळ्याने चित्त तसं दिसत, बुद्धीला जाणवत. बुद्धीची जी जाणीव आहे ती सरळ होत. दृश्यते तू अग्र या बुद्धा सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी, सूक्ष्मच आहे परमात्म्याचं दर्शन. ते सूक्ष्म दर्शन घेण्यासाठी बुद्धी सूक्ष्मदर्शिनी होत, ती बुद्धी सुलतेचं दर्शन घेऊ शकते. त्याचा अर्थ तिथं सुलतेचं दर्शनच नाही झालं असं नाही, पण त्या सुलतेच्या गुणाशी जी सूक्ष्मता आहे त्या सूक्ष्मतेत त्या आत्म्याच्या स्फुरणामध्ये ती बुद्धी आपली जाणीव तिथपर्यंत पोहोचवू शकते. शरीरीने अग्रबुद्धीने आत्मज्ञान व्हायला मदत होण्याची शक्यता, हे सगळं सांगितलं ते ऐकीव वाचीव अशा ज्ञानावर आधारित असं सांगितलं. पण हा प्रत्येकाच्या अनुभूतीचाच प्रांत आहे. माझी चित्तशुद्धी ही माझ्यापाशी, माझ्या बुद्धीची अग्रता ही माझ्यापाशी, आणि त्याचा मी माझा माझा धांडवा घ्यायचा, आणि हा ध्येय साधकाचं काम असतं की यावर लक्ष ठेव. प्राप्त परिस्थितीत साधना करताना पारमार्थिक धैर्य व चिकाटी या गुणांचा अभ्यास करावा. कसा या गुणांचा अभ्यास कसा करावा? आपल्या अनुभवांचं सांगितल्यास आनंद होऊन निशान ते जास्त गडबड. तुम्ही काय काय करा हे सांगणं खूप सोपं. पारमार्थिक धैर्य आणि व्यावहारिक धैर्य याच्यात काही अर्थात फरक आहे असं मला वाटत नाही. धैर्य हे धैर्य असत आणि चिकाटी ही चिकाटी असत. परमार्थातली चिकाटी वेगळी, व्यवहारातली चिकाटी वेगळी असं काही. परमार्थामध्ये धीर धरायला लागत आणि धीर हा जो शब्द आहे हा धी करणार आणि धी याचा अर्थ बुद्धी आणि त्या धी बनवत अनेक वेगळे वेगळे शब्द निर्माण झाले या वाहतूपासून धीपासून. त्याच्यात धीर धैर्य असे शब्द आले, पण त्याचा फक्त न घाबरणं एखाद्या गोष्टीला असा आपण जो अर्थ घेतो तसा न घेता धीर याचा अर्थ बुद्धी स्थिर. परमार्थ करताना सर्वात जास्त आपली बुद्धी अस्थिर होण्याची शक्यता असते, कारण कधी कधी आपल्याला पाहिजे ते मिळतच नाही परमार्थ. आपल्याला असं वाटतं की आज माझं ध्यान खूप छान मला नाही. बुद्धी दळवळीत होते, तिचं धैर्य गमावायला ती सुरुवात करते. मग आज असं झाल्यामुळे आपल्या मनात बुद्धी जर का दळवळीत झाली असेल तर असं विचारेल तर ती बहुतेक उद्याही असंच होणार आणि परवाही असंच आणि तसंच व्हायला लागतं. कारण आपल्या बुद्धीने कसं आज जेव्हा आपण गडबडीत होतो तेव्हा आपण कुठल्या तरी चुकीच्या निश्चय सुद्धा करतो. आपला असंच काहीतरी होणार किंवा काही होणार नाही हा जो नकार आहे वृत्तीचा हा बुद्धीनेच ठरवलेला असतो. परमार्थामध्ये तर याचा सारखा याच्याशी दोन हात करावे लागतात. त्यामुळे माझ्या स्वतःच्या अनुभवानी सांगितलं त्यांना आनंद होणार आहे जास्त, तर माझा स्वतःचा अनुभव असाच आहे की कधी कधी असे ओळीने तीन चार दिवस ध्यान नाही होत. अगदी स्वामींच्या समोर बसलो तरी पूर्वी सुद्धा स्वामी वादना समोर बसायचं, एखाद्या दिवशी ध्यानाला बसायचं पण ध्यान व्हायचं नाही. मग असं वाटायला लागायचं की हे सगळे आपले साधक मित्र इथे ध्यानापर्यंत असं काही आपण काहीच नाही करत, आपण परमार्थ करायला खरंच लायक आहोत का नाही आहोत, तर आपला पिंडच पारमार्थिक नाहीये, आपण कदाचित कर्मांमध्ये जास्त राहणारे असू, आपण करूयाच नको का ध्यान, असे अनेक विचार बुद्धी जेव्हा करायला लागते तेव्हा त्या बुद्धीची धैर्य गमावत येतात. स्वामी म्हणायचे की तुझं ध्यान आज नाही झालं तर काय बिघडलं, उद्या होईल, परवा होईल, एक वर्षाने होईल, पण तू आज नाही बसलं तर उद्याच ध्यानाची सुद्धा काही खात नाही, ध्यानच फक्त बुद्धीचं धैर्य अशा रीतीने आपलं ढळमळीत व्हायला लागतं. आणि चिकाटी सुद्धा आपल्या बुद्धीतूनच निर्माण होते असं मला वाटतं. आपलं मन तर नाना प्रकारचे बंड करतात, आपल्या मनात आपल्याला परमार्थ करू नये याविषयी जास्त सांगतोय असं नाही असं कधी कधी मला वाटत की हे नकोय नाही एवढं एवढं सरस नाही, एवढं इंटरेस्टिंग नाही असं आपलं मन अर्धा भाग सांगत असत, ते चंचल आणि त्याला धीर देत राहणार आणि धीर देऊन नाही आपल्याला आवडलं तरी देणार नाही. स्वामीजी कधी कधी सांगायचे की तुम्हाला प्रवचन नाही आवडलं ना तरी तिथे येऊन बसा, तुझं ध्यान झालं तर तुम्ही तिथे येऊन बसा, तुमच्या बसल्या अतिज संभवात असं ब्रह्मसूत्र तुमच्या बसल्यानेच होत आणि बसल्यामध्ये चिकाटी लागत नको आता येतच त्यांची चिकाटी हरवली आणि चिकाटी हरवली म्हणजे बुद्धी असते दुष्ट परंपरा असते. परमार्थ करता करता आपण परमार्थापासून दूर तशी आदर्श उदाहरण बुद्धी असते किंवा चिकाटी गमावली तर होऊ शकतो असा साधकाला अनुभव येतोच आलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि आता आल्यानंतर आपण अधिकाधिक जोमाने वृत्ती उडी मारून कोणी घेऊन उलतवावे असं समर्थ म्हणतात. आपण पडलं असेल तर पुन्हा एकदा अजून नव्या उत्साहाने उभं राहतो साधनेमध्ये, साधनेमध्ये विफलता सफलता होऊ शकते पण त्या कशाचीच पर्वा न करता सतत आपण चालू ठेवतो. दूरवरचा प्रवास आहे परमार्थ, कवीरांचा तो वचन आहे ना राम नाम बहुत दूर है जैसी लंबी खजूर, खजूर काढायचे असतील तर खूप वरती 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 काढायला लागतात उंचावर. चढे तो पिवे रामरस गिरे तो चकणाची, चढत चढत राहायलाच लागतं, हळूहळू चढू तिथल्या तिथेच राहू थोडस खाली नसून, पण आपण चढत राहायचं असेल तर आपल्या बुद्धीला धैर्य जमायला आज नाही जमलं काल नाही जमलं एक वर्ष म्हणून उद्या जमणार नाही असं काही नाही. परमार्थ हा अशा मागच्या सिद्धांतावर आधारित नाहीच आहे, मागच्या अनुभवांवर आधारित नाहीच आहे. परमार्थ हा नवीन नवीन नित्य नूतन प्रांत आहे, मागच्या ध्यानाच्या अनुभवावर जाऊच नका, उद्याचं ध्यान महत्वाचं आहे, आजचं ध्यान महत्वाचं असं जर का आपण आपल्या मनाशी समजून घालत राहिलो मला किती वेळ झालं आणि मी काय काय केलं त्यावेळेला इतके सगळे तपशील सांगत नाही पण एवढं सांगून आनंद होईल असं मला वाटतं. धन्यवाद. सौभाग्य होते इतकी दिवस तर
कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा, विजयवरी उभा पंढरी, विजयवरी उभा कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा, कुंडलिका भेटी लावण्याचा गाभा,
वाचनात आले त्यावर प्रश्न असा निर्माण होतो की प्रारब्धाचा जोर विलक्षण असेल तर सामान्य जनांच्या बाबतीत काही बोलायला नकोच. त्यात माझ्यासारख्या प्रारब्धाच्या खुंट्याला बांधला गेलेला असणार यात काही शंका नाही. साधकाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मदर्शन हे प्रारब्धाच्या गतीनुसार होणार का? सद्गुरु कृपा या बाबतीत काही करू शकते का? कृपया शंकेचे निरसन व्हावे. प्रथम एक वचन कोट केलेलं आहे, परमात्मा सद्गुणात आल्यावर त्याला सुद्धा प्रारब्धाचा नियम लागू झाला. भगवान श्री कृष्णांनी आपण कसा जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर काय करतो हे त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते म्हणजे आपण अजर असताना देखील, म्हणजे जन्म धर्मान असताना देखील आणि अव्यय असा आत्मा असताना आणि सर्व भूतमात्रांमध्ये महान ईश्वर म्हणून मला ओळखलं जात असताना देखील मी माझ्या प्रकृतीला स्वाधीन करून जन्माला येतो असं म्हटलेलं आहे. प्रारब्धवशात मी जन्माला येतो असं म्हटलेलं नाही. त्यामुळं काय कोण इतर कोण वाचतं मला असं समजत नाही, पण अशा प्रकारे ज्ञानेश्वरी कधी लिहिलेलं असणं शक्य नाही, दासबोधात लिहिलेलं असणं शक्य नाही, कोणत्याही शास्त्र ग्रंथात असं लिहिलेलं असणं शक्य नाही की परमात्मा सगुणात आल्यावर सुद्धा त्याला प्रारब्धाचा नियम लागू झाला. इतके प्रवचनकार कीर्तनकार आहेत आणि इतक्या पद्धतीने निरूपण करतात आणि लेखनाची कला आणि प्रिंटिंग ते आता इतकं सुलभ झालेलं आहे की आणि छापील जे मटेरियल आहे त्याच्यावर आपलं विलक्षण विश्वास असल्यामुळं ते सगळं अधिकृत एवढं खरं की परमात्मा सगुणात आल्यानंतर नाना प्रकारच्या लीला करतो. भगवान श्रीकृष्णांचं जीवन किंवा रामचंद्रांचं जीवन, रामचंद्रांनी तर कुठेही त्यांच्या सर्व जीवनामध्ये आपण परमात्मा आहोत अथवा आपण अवतार आहोत अशा प्रकारे कधीही उच्चार केला नाही, केला भगवान श्रीकृष्णाने. पण रामचंद्रांचं जे जीवन आहे ते लीला म्हणूनच पाहिलं जात आणि भगवान श्रीकृष्णांचं जीवन देखील लीला म्हणूनच पाहिलं जात. म्हणजे कोणतं तरी त्यांचं कठीण प्रारब्ध होत म्हणून त्यांना जेलमध्ये जन्म झाला, रामचंद्रांचं काहीतरी विचित्र प्रारब्ध होत, कर्म चुकली असतील पूर्वजन्मीची म्हणून ज्या क्षणी राज्याभिषेक त्या क्षणी त्यांना वनात जायला लागलं, वनवास झाला. अशा प्रकारे अर्थ भरपूर आपण काढू शकतो. पण मुळात बलित राहणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, अशा प्रकारे अवतार जन्माला कशा करता येतात हेही भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. आता प्रश्न जो निर्माण होतो तो म्हणजे प्रारब्धांचा जोर विलक्षण असेल तर सामान्य जनांच्या बाबत काही बोलायला नको. अर्थात प्रारब्ध ही गोष्ट देखील अशी अचानक कुठून तरी येऊन पडलेली नसते असं आपल्या शास्त्रामध्ये मात्र निश्चित समज आहे, सांगितलेलं आहे. आपण जी कर्म करतो त्या कर्मांची काही फळं आपल्याला मिळतात आणि काही फळं लगेच मिळत नाही. आताच्याही आपल्या कर्मांबाबत हे लागू आहे, काही फळं लगेच मिळत नाही, अगदी 20-20 वर्षांनी देखील फळं मिळतात. म्हणजे आज तुम्ही एखाद्या व्यक्तीला बोललात आणि परत त्याचा आणि तुमचा संबंध आला नाही 20-25 वर्षांनी आला तर तो तुम्हाला फळ दिल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे कृती आणि फळ याच्यामध्ये अंतर असू शकतं. हे अंतर कधीतरी इतकं दीर्घ होतं की या जन्मात काही कर्मांची फळ मिळतच नाही. अशा प्रकारे जी कर्म केली पण फळ मात्र मिळालं नाही अशी कर्म तुमच्या संचितामध्ये जमा होतात, प्रारब्धामध्ये जमा होतात. त्यामुळे प्रारब्धापेक्षा कर्मच महत्वाची राहतात. आपल्या वाट्याला जे अचानक येतं ते कुठली कधीतरी या जन्मात किंवा आधीच्या जन्मात
जे केलेलं असेल तर ते आम्हाला प्राप्त होतं. कोणीतरी येऊन तुमच्या कपाळावर लिहून ठेवतं आणि ते तुम्हाला मिळतं अशा प्रकारचं समज नाहीये. तर त्याच्यामध्ये देखील शास्त्रीयताच आहे. तुम्ही ते केलं, जे पेरलं ते उगवतं. मग आता उगवेल, काही काळाने उगवेल, पुढच्या जन्मामध्ये उगवेल. त्यामुळे प्रारब्धांचा नियम आपल्या सगळ्यांना लागू आहे याच्यात काही शंका नाही. आणि प्रारब्धांचा जोर विलक्षण असेल तर सामान्य जनांच्या बाबत काही बोलायला नकोच, हेही खरंच आहे. त्यात माझ्यासारख्या प्रारब्धाच्या कुंट्याला बांधला गेलेला असणार यात शंका नाही. ज्यांनी प्रश्न विचारलाय तोच प्रारब्धाच्या कुंट्याला बांधलाय असं नाही, तर आपण सर्वजण प्रारब्धाच्या कुंट्याला बांधले गेले आहोत. साधकाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मदर्शन हे प्रारब्धाच्या गतीनुसार होणार का? तर प्रारब्ध नावाचा कोणताही प्रकार नसून कर्मफळ हा प्रकार आहे. आपल्याला माहीत नसलेल्या कर्माचं फळ मिळतं म्हणून त्याला प्रारब्ध असं म्हणतात. त्यामुळे कर्माच्या फळाप्रमाणेच आपल्याला ज्ञान मिळणार. प्रारब्ध, दैव, नियती हे जे शब्द आहेत, हे शब्द तशा प्रकारे दुर्बलता दर्शक शब्द असेही घेतले जातात. कर्माचं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की कर्म करण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा प्रारब्ध आणि कर्माची प्रेरणा तरी कशी ठरते? शास्त्र असं म्हणतं की मी एक कर्म करतो, त्या कर्माचा एक बाह्य परिणाम होतो. तसाच त्या कर्माचा माझ्या आत एक परिणाम होतो. आता मिली दादांनी जे अंतःकरण पंचक सांगितलं, माझ्या अंतःकरणावर माझ्या कर्माचा परिणाम होतो. विनोबा असं म्हणतात की दारात एक भिक्षेकरी आला आणि ठाडकर दार लावून घेतलं, पुढच्या दारात जा असं त्याला सांगितलं. तर तो पुढच्या दारात जाईल, पण जो दार लावून घेणार आहे धाडकन, त्याच्या अंतःकरणावर त्याचा एक परिणाम होतो. त्या गोष्टीचा त्याच्या बुद्धीवर परिणाम होतो, त्याच्या चित्तावर परिणाम होतो, त्याच्या मनावर परिणाम होतो. त्यामुळे त्याची अंतर्व्यक्ती घडते. त्या व्यक्तीची अंतर्व्यक्ती घडते याचा अर्थ स्वभाव घडतो, प्रकृती घडते, कर्मामुळे घडते. त्याच्याऐवजी एक मनुष्य समोर आला आणि आपल्याला काय शक्य, रुपयात 2 रुपये दिले, 5 रुपये दिले, तो म्हणाला की आजच्या काळात 5 रुपयात काय येतं, काही येत नाही. तर तुम्ही हात जोडले तुम्हाला 5 रुपये द्यायचे आणि सांगितलं की बाबा एवढेच घे आणि तुमच्या दारात जा. तुम्ही त्याच्याशी सौजन्याने भीत वागलात तर त्या कर्माचा तुमच्या चित्तावर परिणाम होतो, तुमच्या बुद्धीवर परिणाम होतो, तुमच्या अंतःकरणावर परिणाम होतो. तुमचा अहंकार देखील जरा पातळ होतो. कारण नकाराचा नेहमी अहंकाराशी संबंध जडलेला आहे. तुमचा मुलगा तुम्हाला विचारतो की खेळायला जाऊ का, आणि तसं काही कारण नाहीये पण तुम्ही त्याला नको म्हणता, नको आता नको जाऊ, आणि मग तो खूप आग्रह धरतो. तुम्ही त्याला नको नको म्हणता हे तुमचं नको खूप वाढतं. वस्तुतः गरज नसते पण नंतर त्या अहंकाराचा जमा होतो. जर योग्य परिस्थिती असेल, काही त्याचा अभ्यास दुरापाठ झालेला आहे आणि सुरक्षित ठिकाणी खेळायला जातो आहे, तर हो म्हणायला पण बऱ्याच वेळेला नकार हा अहंकार दर्शक असतो. अशा प्रकारे आपली प्रकृती आपल्या कर्मामधून घडायला सुरुवात होते आणि या प्रकृतीतून पुढचं कर्म निष्पन्न होतं. बरं अथवा वाईट अशी तुमची कर्म तुमच्या प्रकृतीला बांधलेली असतात, पण तुमची प्रकृती तुमच्या कर्माला बांधलेली असते. तुमच्या कर्मातून तुमची प्रकृती घडते आणि ही घडलेली प्रकृती जी आहे ती प्रकृती नाना संकट ओढून घेते. तुम्हाला प्रत्येका बघा, तुमची घडलेली प्रकृतीच तुम्हाला योग्य तऱ्हेने एक्सपोजर जे आहे ते योग्य तऱ्हेने अथवा अयोग्य तऱ्हेने होत हे एक प्रकारे तुमच्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला मिळत असतं. तुमची अंतरफळ जी असतात बाह्य फळ असतं तसं आज अंतर व्यक्तीवर झालेला जे जो परिणाम असतो त्या परिणामामुळं तुम्ही एखाद्या प्रसंगाला सामोरे जाता चुकीच्या पद्धतीने सामोरे जाता तुम्हाला त्याचं फळ मिळत. तुम्ही दोष मात्र प्रारब्धाला देता. असं असल्यामुळं प्रत्येक वेळेला माझ्या मागच्या जन्माचं फळ मिळालं का या जन्माचं फळ मिळालं का कोणत्या जन्माचं फळ मिळालं तर कर्म समुच्चय जो झालेला आहे आणि त्याच्यातून तुमची जी प्रकृती घडलेली आहे. एखादं काम आहे ते काम जर मिलिंदाने गेले तर ज्या पद्धतीने होत अजून दुसरी व्यक्ती गेली त्या पद्धतीने होत नाही याच कारण मिलिंदानंच प्रारब्ध चांगलं म्हणून त्यांच्या हातून होत असं म्हणण्याच्या ऐवजी मिलिंदानी केलेल्या कर्माच्या समुच्चयामुळे त्यांची जी मनबुद्धी व्यक्त करण्याची पद्धत ही ठरून गेली आणि त्याचं जे यश आहे म्हणजे कर्माचं यश आहे आपण ते प्रारब्धावर ढकलू शकतो पण ढकलण्याचं तसं कारण नसतं. असं करत करत या जन्मात आपला जो स्वभाव किंवा प्रकृती निर्माण होते ही प्रकृती जन्मांतरी देखील आपल्याला प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. वासना याचा अर्थ अनेक प्रकारची केलेली कर्म जी तुम्हाला अंतरफळ म्हणून चिकटलेली आहे त्या प्रकारे तुम्ही आपण मरण धर्म आहोत जन्म धर्म आहोत असं समजता आणि परत परत जो जन्म घ्यायला लागतो तेव्हा तुम्हाला तो स्वभाव तुमच्या कर्मांनी मिळाली तुमची प्रकृती जशीच्या तशी प्राप्त होते. त्यामुळं असं गणित नाहीये की या म्हणजे सात जन्मांच्या पूर्वी जे कर्म माझं चुकलं त्याचं आज फळ मिळालं असंही सांगता येणं अशक्य आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जे गोळा करत केला आणि त्यामुळे जगात तुम्ही जे प्रकट होता त्याची ताबडतोब रिॲक्शन तुमच्या पाशी आहे. जसं आरशात पाहिल्याबरोबर तुमचा चेहरा दिसावा तसा असेल तसा दिसणार. अशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद जगताचा जो मिळतो कोणी कोणी असं म्हणतात की आमचं काय चुकतं तेच कळत नाही काय चुकलंय तेच कळत नाही पण हा दुरावला तो दुरावला तो दुरावला आमचं नशीबच फुटत. पण नशिबाच्या ऐवजी तुमचं एक्सपोजर चुकलेलं आहे. तुमची जी कर्म आहे त्या कर्माचे तुमच्यावर झालेले जे परिणाम आहेत ते परिणाम तुम्ही सांगा की एखादी व्यक्ती मी बँकेत काम करत होतो तेव्हा आम्हाला अगदी समजायचं की एक व्यक्ती आली याचा कोणाशी तरी वाद घेणार हा ज्या काउंटरवर जाईल त्या काउंटरवर हा वाद घालणार आपल्यापाशी न येऊ आणि तो नक्कीच भांडण करून निघून जायचा. याच कारण त्याच्या चेहऱ्यावर देखील दिसायला सुरुवात होते. त्रासिकता चेहऱ्यावर दिसते क्रोधिष्ठपणा चेहऱ्यावर दिसतो डोळ्यात उमटतो सिटीजन इंडेक्स असं म्हटलेलं आहे आणि तो तसाच अचूक वर्तन करून जातो जसा लोभी मनुष्य समजतो त्याची भाषा बदलते त्याचे डोळे बदलतात त्याचं एक्सप्रेशन बदलत आणि निष्पूर्ण मनुष्य देखील समजतो. श्रीधर स्वामी महाराजांचा पुत्र आहे कथा डोळे कसे आहे सर्व संत आहेत त्यांचा फोटो बघा निस्पृहता देखील चेहऱ्यावर उमटते जगात तसा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे कर्मामुळे जर काही होत असेल तर कर्माची बाह्य फळ भोगून संपून जातात पण कर्माचं जे अंतरफळ आहे त्या अंतरफळामुळे तुम्ही तुमची प्रकृती स्वभाव बनतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कर्मांची एकतर त्या स्वभावाने तुम्ही पुढची कर्म करता त्याची परत तशाच प्रकारची परत मिळतात. प्रश्न नेमका चांगला या ठिकाणी आहे की याच्यातून सुटकाच नाही का. त्यांनी असं विचारलं मग आत्मदर्शन प्रारब्धाच्या गतीनुसार होणार का काय तर कर्म सुधारली जर साधनेची कर्म असतील तुमचं प्रारब्ध तुम्हाला माहित नाही पण गोड बोलणं तर माहिती आहे. वचन आहे बोलावी करुणेची. समर्थ म्हणतात की आत्यंतिक प्रेमाची अंतरे निवती सगळ्यांची ऐसे बोलावे. बोलताना तर सांभाळता येईल, व्यवहार करताना तर सांभाळता येईल, आणि हे सांभाळता यावं म्हणून साधन आहे. नामस्मरणाने चित्तशुद्धी होते, मिलिंदांनी मगाशी सांगितलं की चित्तशुद्धी व्हावी अशी नामस्मरणाच्या वेळेला प्रार्थनाही असावी. आपली प्रकृती बदलावी, त्याच्यातली वक्रता बदलावी, जावी संशय जावा, दुराग्रह जावा, आपल्या ठिकाणी दया क्षमा यावी, शांती यावी, करुणा यावी, असे गुण आपल्या ठिकाणी यावे. ही चित्तशुद्धी आपल्या साधनेच्या कर्मांनी व्हावी हवी. साधनेच्या कर्मांनी जी चित्तशुद्धी होईल त्या चित्तशुद्धीनी अधिकाधिक सुख समाधान शांती अशी फळ मिळायला. आत्मदर्शन म्हणजे आपण मुळात म्हणजे गुणरहित सत्व रजत या गुणांच्या पलीकडचे, तसेच आपण म्हणजे जसं मी तुम्हाला दिसतोय किंवा इथं आरसा धरला तर मी मला दिसेन, तो जो देह आहे त्या देहाला सगुण असं म्हणतात. पण त्या देहाच्या आत माझं मन तुम्हाला दिसत नाहीये, मलाही दिसत नाहीये, माझं चित्त आहे, माझी बुद्धी आहे. आणि चित्त मन बुद्धी ज्याच्यामुळे प्रेरित झालेली आहे अशी जीवशक्ती आहे, त्याला तर अजिबात रूप नाही. या वरच्या शरीराला रूप आहे, पण जसं जसं आत जाऊ तसं रूप अजिबातच नाहीये. आणि जिथं अजिबातच रूप नाहीये तिथून हा खरं म्हणजे देह प्रकाशित झालेला आहे. तो जर जाणीव स्वरूप निघून गेला तर देहात काही अर्थ नाही, तो मृतप्राय आहे. हा तो माझा सर्वात उदाशी असणारा तो निर्गुण आहे, तो आकाररहित आहे, तो अव्यक्त आहे, तो अदृश्य आहे. जसं मी इथं परागला पाहतोय तर माझं पाहणं फार वरच, म्हणजे काय एक सप्तमांश देखील चुकीचा शब्द आहे, एक शंभरांश देखील चुकीचा शब्द आहे. न दिसणारा हा कितीतरी भाग आहे, जसं मन बुद्धी चित्त त्याच्याही आत असणारी जीवशक्ती, त्या तऱ्हेने मी निर्गुण आहे, निराकार आहे. अहम निर्विकल्पो निराकार आचार्य म्हणतात, व्याप्य सर्वत्र सर्वे त्रियाणी सदा मे समत्व न मुक्ती न बंधा. मला मुक्ती नाही, मला बंध नाही, अशा प्रकारचा भाव निर्माण होणं म्हणजे आत्मदर्शन. खरा जो मी मला मी असं म्हणतो तो कसा आहे हे समजणं, हे याच्यासाठी कर्म स्वातंत्र्य आहे. तुमची जी कर्म आहे त्या कर्माचं फळ म्हणून आता तुम्ही आहात. तुमची जर कर्म सुधारली, कर्म बदलली तर त्याचंही एक फळ आहे. सगळंच पूर्वजांनी केलेली कर्म मग काय आम्ही खुट्याला बांधलेले आहोत असं काही नाहीये. लोकमान्य म्हणतात की कर्म स्वातंत्र्य जीवाला ही एक अजून एक महत्वाची गोष्ट आहे. जसं आता या सभागृहामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही कर्म स्वातंत्र्य घेऊन इथं आलेले आहात. तुमच्या निवडीतही तुम्ही इथं आलेले आहात. आणि थोडे बाहेर जाऊन बघा, कर्वे रोडवर लोक वर ती वैशाली रुपाली हॉटेल आहेत विश्वकरांचा, तेही कर्म स्वातंत्र्य विसरताय. हे जे कर्म स्वातंत्र्य आहे हे कर्म स्वातंत्र्य तुम्हाला शांती द्यायचं, समाधान द्यायचं. प्रारब्ध नव्हे, प्रारब्ध म्हणजे कर्मच. तुम्ही जी कर्म करता त्याची फळच तुम्हाला अशा प्रकारे मिळतात. म्हणून जर कोणी म्हणेल की तुमचं प्रारब्ध चांगलं म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता, आमचं प्रारब्ध खराब म्हणून आम्ही झुंजार माला वाचतो, तर स्वामीजी म्हणायचे चूक. तुम्ही ते बदलू शकता.
तर आत्मदर्शन हे प्रारब्धाच्या गतीनुसार होणार का? प्रारब्धांची गती म्हणजे तुम्ही सुधारलेली कर्म आहे, बाकी काही सद्गुरु कृपा या बाबतीत काही करू शकते का? खूप काही करू शकते. ज्ञानेश्वर महाराज तर संपूर्ण मान्य करतात. पूर्वीचे संचित ये जन्मीची कमाई तिसरी ती पाही गुरु कृपा, हे जे संचित आहे ते पूर्वी केलेल्या कर्मांची न भोगलेली फळच आहे. या जन्माची मात्र कमाई पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु कृपा पाहिजे. गुरुकृपेनेच हा दृष्टिकोन प्राप्त होतो, नाहीतर हा दृष्टिकोन प्राप्त नाही होत. कसा म्हणा, जर तुम्हाला कोणी सांगितलंच नाही, तुमच्या कानावरच पडलं नाही, तर हा दृष्टिकोन तरी कसा मिळेल? म्हणून सद्गुरु कृपा याच्यामध्ये फार मोठी कामगिरी बजावते. त्याच्याच बरोबर अजून असणारी स्वकर्म ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मग प्रारब्ध किंवा संचित आहे ते कसही असलं तरी तुकाराम महाराजांचं प्रारब्ध कसं होत, प्रारब्ध म्हणून म्हटलं तर नाथांचं कसं होत, त्यामुळं पूर्वीच्या कर्मामुळं आताची परिस्थिती अशी, तर ते जसं असेल तसं पण हातात करू की या जन्मीची कर्म आणि गुरु कृपा यांनी सगळं बदलू शकतो. काम क्रोध आळ ठाकले पर्वत राहिला अनंत पैलीकडे, एवढ्या अडचणी तुकाराम महाराज व्यक्त करतात. ज्ञानेश्वर महाराजांना काही नाही, भौतिक जन्मी मागिली निक्षेपांची पाणीवळे झाली म्हणून खूपच कथेव उडाली लग्नघटिका, अत्यंत शुद्ध सत्वगुणी प्रकृती घेऊन ते जन्माला आले, त्यांना काही कष्ट नाही झाले. पण दोघी पोचले एकाच ठिकाणी, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज पोचले, तुकाराम महाराज देखील म्हणतात अनुरणी या धोकडा तुका आकाश आहे. अंतिम बोध मात्र दोघांना एकच झाला. त्यामुळं सद्गुरु कृपा याबाबत भरपूर काही करू शकते, भरपूर काही तुमचं कर्म स्वातंत्र्य तुम्हाला देतं, त्यामुळे तुमची आंतरव्यक्ती बदलते, त्या आंतरव्यक्तीमुळे तुम्हाला जगताकडून मिळणारा प्रतिसाद बदलतो, प्रारब्धही बदलतात. असं सगळं त्यामुळं प्रश्न चांगला होता. थोडस पुढे जाऊन
कवर्दे
जून महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्याच्या साधकांना एकदा नमस्कार करायचा आहे.